नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशातल्या परकीय चलनसाठ्यात 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली आहे, त्यामुळे भारत जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. 2014 ते 2024 या दशकात एकूण थेट परकीय गुंतवणूक अंदाजे 709 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज रात्री श्रीहरिकोटा इथून 2 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. इस्रोचा अग्निबाण 476 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत SDX-01 आणि SDX-02 हे 2 उपग्रह प्रस्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. ही कामगिरी यशस्वी झाल्यास हे साध्य करणारा भारत हा जगातला चौथा देश ठरेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत व्यापार आणि उद्योग जगताच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली. या बैठकीला वित्त, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांसह अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते. बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा 184 धावांनी पराभव केला. दुसऱ्या डावात विजयासाठी 340 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव केवळ 155 धावात आटोपला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघानं आपल्या पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं पहिल्या डावात 369 धावा केल्या. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 451 अंकांची घसरण झाली आणि तो 78,248 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 168 अंकांची घसरण नोंदवत 23,645 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.